आम्ही 11 अण्णा उर्फ दादाजी, म्हणजे आमचे दादाजी त्यांच्या संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये अण्णा नावाने ओळखले जायचे. नावामुळे त्यांना बरेच जण दाक्षिणात्य समजायचे. गोरे नसल्यामुळे मुळेही असेल कदाचित. 20 वर्ष ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये आणि 15 वर्ष देश स्वतंत्र झाल्यावर ते जेलर म्हणून कार्यरत होते. स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारी लोकांशी त्यांचा जवळून संबंध आला. शक्य ती मदत ते त्यांची करायचे. त्यांना त्रास होणार नाही अशी वागणूक, सुविधा, सवलत देत असे. नागपूरला असताना एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा अंमलात आणण्याचा प्रसंग होता. दादाजींच्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग असल्याने ते खूप विचलित झाले. घरी त्या कैद्याचा विचार करत झोपलेच नाही, कारण हळवा स्वभाव, फाशी प्रत्यक्ष बघण्याचा प्रसंग बेचैन होणारच. मराठवाड्यात 1950 मध्ये निजामशाही विरोधात भयंकर दंगे उसळले. मारकाट, लूटमार, पकडापकडी, काही काटाकाटी, असा सारा गदारोळ सुरू झाला. कोणी जेलर परभणीला जायला तयार नव्हते, पण दादाजी अत्यंत निर्भय. ते तिथे जॉईन झाले आणि कुशलतेने परिस्थिती हँडल केली. त्यावेळेस तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बरंच धन पत्री पाडून घेतले. दादाजींना पण बरेच प्रलोभन दाखविले गेले, पण त्यांनी कधीच स्वीकार केला नाही. त्यामुळे ते केव्हाही कोणालाही घाबरत नसे. त्यांचा आम्हाला गर्व होता. वाम मार्गाने मिळणाऱ्या पैशाने मनःशांती नसते. भ्रष्टाचार, अन्यायाच्या विरोधात ते वरिष्ठांशी पंगा घेत असे. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. कर्तबगार, कुशल, सक्षम, पात्रता असूनही वेळोवेळी प्रमोशन मारले गेले व केवळ सिनियर जेलर म्हणून रिटायर्ड झालेत. त्यांच्या जेल डिपार्टमेंटमध्ये सर्वच त्यांचा आदर करायचे आणि भ्रष्टाचारी मात्र घाबरायचे. असो, नागपूरला जेलमध्ये एक मांजर यायची, तसेच कबूतर पण यायचे. एका कैद्याने एक कबूतर पाळले, खूप प्रेमाने जवळ ठेवले. ते पण सतत त्याच्यासोबतच असायचे. एकदा ते कबूतर मांजरीने मारून खाल्ले. कैद्याने त्या मांजराला रागाने पकडून आत एका खोलीत बंद करून काठीने खूप मारले. तिला पळायला जागाच नव्हती. ती खवळली व तिने हमला करून कैद्याचा गळाच पकडला. नख, दात रुतवून गळाच सोडेना, तिला ओढून काढून फेकली तर पुन्हा तितक्याच वेगाने हमला करून गळा पकडायची. शेवटी पुन्हा तिला त्या कैद्याने ओढून काढली व पूर्ण ताकदीने कपडा पिळतात तसे पूर्ण पिळून भिंतीवर आपटून ठार केले व स्वतःला वाचवले. आम्हाला दादाजींनी सांगितलेली ही घटना सांगण्याचा उद्देश हाच की मांजरीला बंद करून मारल्याने ती हिंसक होते. या प्रकारे बरेच त्यांना आलेले अनुभव ते सर्व नातवांना सांगायचे. क्रांतीवीरांचे, टिळक, आगरकरसारख्या महान व्यक्तिमत्वाबद्दल उदाहरणे सांगून, चांगले संस्कार, संस्कृत श्लोकांचे पाठांतर वगैरे सक्ती असायचीच. याशिवाय गमतीदार किस्से सांगून मनोरंजन करीत असे. त्यांच्या लहानपणाची गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली. ते सांगू लागले, त्यांचा एक मित्र वासू 4th असताना सांगायला लागले, का रे वास आहे नवीन कपडे घालून शाळेत? हो, आज इन्स्पेक्टर येणार आहेत, गुरुजींनी सांगितले नवीन कपडे घाला. पण आमच्या शाळेत तर नाही येणार. तुमच्या शाळेत फालतू चौकशा करू नको. आणि तो रागाने निघून गेला. सरळ परगावी लग्न झालेल्या ताईकडे पोहोचला. आश्चर्याने त्याला बघून ताई म्हणाली, तू कसा आला रे? त्याने मारली थाप. ताई बाबा वारले. तिला धक्काच बसला, रडू लागली. त्याला घेऊन माहेरी पोचली. दुसऱ्या दिवशी पण शोध करून वासू सापडला नाही म्हणून बरेच लोक आलेले होते घरी. रडारड सुरू होती. ताई रडत रडत घरात गेली. मग वासू, अरे वासू घाबरला आणि लपून बसला. किती वेळ लपून बसला तो तुमचा मित्र? किती वेळ बसणार? कोणाला तरी दिसला तो, काढला त्याला बाहेर. मग खूप मारलं का त्याला सगळ्यांनी? नाही, त्याला बघून सगळ्यांना आनंद झाला आणि रडणं थांबलं. तो सापडला म्हणूनच ना. हो, पण ताईचं रडणं मात्र चालूच होतं. हां, ती बाबा वारले म्हणून रडत असेल. थोड्याच वेळात उलगडा झाला आणि मग वासूला ताईने हाणला. आम्ही सर्व खूप हसलो त्यांची गोष्ट ऐकून. एक कौटुंबिक प्रसंग आठवतो मला. भैयाचे लग्न झाले व वहिनी सून म्हणून घरी आली. पहिली सून घरी तिच्याच वयाच्या 3 मुली होत्या. त्यांचे मात्र वहिनीशी पटत नसे, समवयस्क होत्या ना. सतत रोज काही ना काही कुरबुरी, वादावादी, चुगल्या, कटकटी, कितीतरी म्हणजे एक प्रकारे अशांतीच. दादाजी आई नेहमी सुनेचीच बाजू घेत असे, त्यामुळे त्या तिघी म्हणजे इंदू, सुधा, उषा अजूनच चिडायच्या. वयच अल्लड होतो त्यांचं. एक दिवस वादावादी सुरू विकोपाला गेलेली, तेव्हाच दादाजी ऑफिसमधून घरी तेव्हाच दादाजींचे ऑफिसमधून घरी येणे झाले. आल्या आल्या वादावादी वाहून एकदम संताप झाला त्यांचा. चिडले, ह्या रोजच्या कटकटीने कंटाळलो, अशा घरात मला राहायचंच नाही, काय करायचे ते करा, घर नको नि हा संसार पण नको, म्हणत मनस्तापाने विचलित, संपूर्ण निराश विरक्त भावनेने घरातून निघून गेले. सर्वजण एकदम सन्न घाबरले. भैया तेव्हा जम्मूला होता, बाकी सर्व लहान शाळेत जाणारे, सर्व काळजीत पडले. मी पहिल्या वर्गात, मलाच पाठवले त्यांच्या मागे. मी पळत पळत गेली बराच वेळ. लांब पळत गेल्यावर मला ते जाताना दिसले. मी वेग वाढवला आणि त्यांना गाठले, हात धरून थांबवले. चला ना घरी, असे म्हणून रडू लागली. माझ्यामुळे ते परतले. तेव्हापासून त्यांच्यासमोर कोणी भांडत नसे, पण आईला मात्र एकटीला समजुतीने निस्तरावे लागायचे. जेलमधील मोठमोठे गुन्हेगार डाकूंना कुशलतेने हँडल करणारे दादाजी कुटुंब कलहाने मात्र विचलित आणि दुःखी होत असे. पण घरातील त्या ह्या अल्लड पोरींची वादावादी हळूहळू निवळली पुढे आणि नंदा भाऊजाईंचं नातं प्रेमात रूपांतरित झालं. वहिनीने खूप प्रेमाने सर्वांना आपलंसं केलं.